तर उपस्थित सर्व भक्तांचं या भागवत वर्गामध्ये हार्दिक स्वागत आहे. तर या भागवताच्या 9व्या स्कंदामधील हा 13वा अध्याय आहे. त्यामध्ये ह्या अध्यायामध्ये विशेष करून जी निमी महाराज आहे तर त्या निमी महाराजांची जी वंशावळी आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. तर त्यांचे वडील कोण किंवा त्यांचे पुत्र कोण याची वंशावळीचे वर्णन केलेलं आहे. आणि ह्या आणि विशेष करून आजच्या ह्या श्लोकामध्ये श्रील प्रभुपाद त्यांच्या तात्पर्यामध्ये सांगत आहेत की कशा प्रकारे एक जो अध्यात्माच्या मार्गावर असणारे जे भक्त आहेत साधक आहेत किंवा ऋषी मुनी आहेत तर तेही कसे या भौतिक जगातील जी काही ही भोग घेण्याची इच्छा आहे तर त्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये निमी या आजच्या भाषांतरामध्ये आपण पाहतो आहे की कशा प्रकारे आध्यात्मिक ज्ञानात पारंगत असणाऱ्या निमी राजाने आपला देह त्यागला. परप्रितामह वशिष्ठांनी आपला देह त्यागला. पुढे वरोशिर पाहून मित्र आणि वरुण यांचेही वीर्य संकल झाले आणि त्यातून वशिष्ठांचा पुन्हा जन्म झाला. तर अशा प्रकारे या तात्पर्यामध्ये आणि भाषांतरामध्ये पाहत आहेत की कशा प्रकारे जे अध्यात्माच्या मार्गावर आरूढ आहेत त्यांचंही कशा प्रकारे तेही ते पदभ्रष्ट होत आहेत. पण त्यांच्या पदावरून ते खालच्या स्तरावरती येत आहेत. आणि म्हणून जी भगवद्गीता आहे त्या भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगत आहेत तिसऱ्या अध्यायामध्ये विशेष करून कशा प्रकारे तो जो जीव आहे तो जीव त्याची इच्छा नसतानाही तो कसे हे पाप करण्यास तो बळी पडतो. आणि म्हणून ज्या वेळेस अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारत आहे की का बरं कशामुळे मनुष्य बळेच पाप कर्म करण्यास आणि कर्तव्यापासून ढळण्यास प्रेरित होतो आणि या उत्तराच्या दाखल भगवान श्रीकृष्ण त्याचं उत्तर ह्या गीतेमध्ये सांगत आहेत की त्या जीवाच्या हृदयामध्ये असणारी जी काही काम इच्छा आहे त्या काम इच्छेमुळे तो व्यक्ती हा त्या पापकर्म करण्यास तो संलग्न होतो. आणि म्हणून अर्जुन भगवान सांगतात की अर्जुन तू सर्व तुझ्या इंद्रियांचं नियंत्रण कर, मनाचं नियंत्रण कर, बुद्धीचं नियंत्रण कर. म्हणून अशा जर तू सर्व इंद्रियांना मनाला बुद्धीला नियंत्रित केलं तर तू काय होशील, तू एक आत्मसाक्षात्कारी पुरुष होतील. आणि तुझी जी बुद्धी आहे ती बुद्धी माझ्यावरती बुद्धी तू स्थिर कर, तुझं मन स्थिर कर आणि इंद्रियाच्या द्वारे तू माझी सेवा कर. तर अशा प्रकारे भगवंत या तिसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला सांगत आहेत. परंतु आपण बघत आहे सर्व संपूर्ण शास्त्रामध्ये पाहत आहेत की कशा प्रकारे जे साधक आहेत जे आध्यात्मिकवादी आहेत तर त्यांनी जे योगी आहेत जे ज्ञानी आहेत त्यांनी आपल्या सर्व इंद्रियांना संयमित केलेलं आहे, मनाला संयमित केलेलं आहे, बुद्धीला संयमित केलेलं आहे. परंतु काही कारणास्तव तेच जो साधक आहे तोच त्या स्तरावरून पदच्युत होत आहे. आणि आपण बघतो भागवत मध्ये किंवा वेगवेगळ्या पुराणामध्ये कथा आहेत, महाभारतामध्ये कथा आहे, आपण बघतो रामायणामध्ये कथा आहेत. तर कशा प्रकारे काही जे साधक आहेत अध्यात्मामध्ये ज्यांनी अतिशय उन्नती केलेली ती पूर्णपणे भगवंतावर आपलं मन स्थिर करत आहेत, बुद्धी स्थिर करत आहेत, त्यानंतर आपल्या इंद्रियाच्या द्वारे पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये ते संलग्न आहेत. परंतु या ठिकाणी आपण पाहत आहेत की जे मोठे मोठे जसं मोठे मोठे जे वैशिष्ट्य मुनी आहेत किंवा जसं या भाषांतरामध्ये सांगितलं प्रभुपादांनी कशाप्रकारे तेही त्या ज्या उर्वशी जे आहे त्या उर्वशीचं सौंदर्य पाहून तेही पदच्युत झालेले आहेत. तर म्हणून आपल्याला कॉन्ट्रडरी वाटत आहे की कशाप्रकारे इकडं एक साधक आहे तर ह्या या सर्व तत्वांचं नियमांचं ते पालन करत आहेत आणि सर्व तत्वांचं नियमांचं पालन करूनही ते काय करत आहेत पालन करूनही त्यांचं कधी कधी ते पदच्युत होत आहेत तर मार्गभ्रष्ट होत आहेत. तर म्हणून या ठिकाणी जे मित्र आणि वरुण आहेत तर या मार्गावरून ते खाली आलेले आहेत. आणि श्रील प्रभुपाद सांगत आहेत की जोपर्यंत आपण आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये किंवा गुरुच्या आज्ञाचं पालन करण्यामध्ये किंवा भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञा पालन करण्यामध्ये आपण जोपर्यंत दृढनिश्चयाने सततपणे राहत नाही तोपर्यंत आपण या मार्गामध्ये आपण प्रगती करू शकत नाही किंवा स्थिर होऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सांगायला प्रभुपाद की कशाप्रकारे आपण इंद्रियांचं संयमन केलं पाहिजे, इंद्रियांचं दमन केलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपण तिसऱ्या विशेष करून तिसऱ्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या अध्यायामध्ये पण पाहत आहे की कशा प्रकारे जे इंद्रिय आहेत ते इंद्रिय आपल्याला त्रास देत आहेत, मन त्रास देत आहे, बुद्धी त्रास देत आहे. आणि जर ह्या मनाला किंवा बुद्धीला आणि इंद्रियांना जर नियंत्रित करत असेल तर आपल्याला त्या सर्व इंद्रियांना मनाना बुद्धीला आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे. तर इंद्रियाच्या द्वारे आपण भगवंतांची सेवा करू शकतो, बुद्धीच्या द्वारे आपण शास्त्राचं अध्ययन करू शकतो आणि मनाद्वारे आपण भगवंतांच्या पवित्र नामाचा जप करू शकतो. आणि मन त्या मनाच्या द्वारे, बुद्धीच्या द्वारे, इंद्रियाच्या द्वारे जर भगवंतांच्या सेवेमध्ये लागलो तर आपले हे सर्व इंद्रिये नियंत्रणामध्ये येऊ शकतात. आणि अशा प्रकारे ज्यांचे इंद्रिय हे नियंत्रित नाहीत तर ते मग जशा प्रकारे एक सोसाट्याचा वारा असतो, जसा वारा येतो आणि तो पळत सुटतो, तशा प्रकारे आपली मन इंद्रिय आणि बुद्धी ही जी काही इंद्रिय भोगाची इच्छा असेल त्या भोग इच्छेला, भोग इच्छेच्या आधारित तो जीव त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो तिथे संलग्न होईल. आणि म्हणून भागवत मध्ये अनेक कथा आहेत ज्याने आपल्या इंद्रियांना नियंत्रण केलेलं आहे की जे आपल्या इंद्रियांना नियंत्रित केली नाही अशा प्रकारचे कथा आहेत. आणि म्हणून विशेष करून ह्या तिसऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या भगवंत जेव्हा त्या अर्जुनाच्या प्रश्नादाखल या ठिकाणी सांगत आहे की कशा प्रकारे जीव हा तो आपल्या मनाला, बुद्धीला आणि इंद्रियांना नियंत्रित करू शकत नाही. कारण मग जसं 16 अध्यायामध्ये पण सांगितलेलं आहे की कशा प्रकारे 16 अध्यायामध्ये ही जी काम आणि क्रोध आणि लोभ, तर 16 अध्यायाच्या 21व्या श्लोकात सांगितलं आहे त्रिविधम नरकस्य द्वारम नाशय आत्मनः काम क्रोध तथा लोभ तस्मादेव तत्यजेत. तर या ठिकाणी काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याचे त्याचा त्याग केला पाहिजे कारण या 3ही मुळे आत्म्याचा विनाश होतो, काम, क्रोध आणि लोभ. आणि पुढे प्रभुपाद तात्पर्य लिहित आहेत असुरी जीवनांचा प्रारंभ कसा होतो हे या ठिकाणी वर्णिले आहे. मनुष्य काम वासना तृप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा कामाची तृप्ती होत नाही तेव्हा क्रोध आणि लोभ उत्पन्न होतो. ज्या बुद्धिमान मनुष्याला असुरी योनीत प्राप्त करायची नाही त्यांनी या शत्रूंचा त्याग करायचा प्रयत्न केला पाहिजे कारण हे शत्रू आत्म्याचा इतक्या स्तरापर्यंत नाश करू शकतात की त्याला पुन्हा भवबंधनातून मुक्त होण्याचा संभवच नसतो. तर ही कामाची जी द्वारे आहेत किंवा नरकाची द्वारे आहेत या ठिकाणी प्रभुपादांनी सांगितलेलं आहे. तर काम हा जीवाचा खरा शत्रू आहे. आणि म्हणून जोपर्यंत या जोपर्यंत तो जीव या कामावर विजय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत नाही तोपर्यंत तो या त्याच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तो उन्नत होऊ शकत नाही. म्हणतो हा जीवाचा खरा शत्रू काम असल्यामुळे तो त्याच्या त्या जीवाला पाप करण्यास बाध्य करत आहे. आणि या भौतिक जगामध्ये आपण पाहत आहेत की कशा प्रकारे सर्व कोणीही ह्या भौतिक जगामध्ये कुठंही असं प्रशिक्षित केलं जात नाही की तुम्ही ह्या आपल्या मनाचं बुद्धीचं इंद्रियांचं नियंत्रण करा जेणेकरून तुम्ही एक आत्मसाक्षात्कारी पुरुष बनाल, तुम्ही भगवंतांचे भगवंतांच्या जवळ जाऊन तुम्ही भगवंतांची सेवा करू शकता, किंवा कुठेही आपल्याला बाहेर ह्या भौतिक जगामध्ये आपल्याला कुठेही असं प्रशिक्षित केलं जात नाही की जेणेकरून आपण ह्या मनावर बुद्धीवर आणि इंद्रियांवर किंवा जी ह्या भौतिक जगामध्ये प्रत्येक जीव हा कैदेमध्ये आहे, जेलमध्ये आहे. आणि तो जीव जेलमध्ये असल्यानंतर तो जीव हा त्या तिथील असणाऱ्या जी काय त्यांचं त्या जेलचा जो जेलर असेल त्यांनी सांगितलेल्या नियमांचं त्याला पालन करावं लागेल. तसा हा जीव हा जीवानी त्याच्या स्वतंत्र इच्छेमुळं हे शरीर धारण केलेलं आहे आणि त्या इच्छा तृप्त करण्यासाठी त्याला हे भगवंतांनी किंवा भगवंतांच्या प्रकृतीने दिलेलं हे त्याला हे शरीर आहे. आणि ते शरीर दिल्यानंतर तो जीव त्याची इच्छा आहे आणि त्याची जी काय त्याचा स्वभाव आहे, त्याचे गुण आहेत, त्याच्यानुसार त्याला हे शरीर देऊन त्याला त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला इथं भौतिक जगामध्ये त्याच्या कर्मानुसार त्याला भाग पडला जात आहे. आणि म्हणून या ठिकाणी जीव हा अतिशय ह्या काम क्रोध लोभ मोह मदमत्सर ह्या षडरूपुणी तसे असे अनेक अनेक प्रकारचे दुर्गुण आहेत किंवा रोग जीवाला हा झालेला एक भवरोग आहे. अनेक प्रकारचे अनर्थ आहेत पण त्यापैकी हे प्रमुख अनर्थ आहेत आणि त्या प्रमुख अनर्थावर जीवाने त्या अनर्थावर मात करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला नाही, त्यांनी प्रामाणिकपणे साधना केली नाही, प्रामाणिकपणे त्यांनी जर त्या मंत्राचा जप केला नाही तर तो व्यक्ती हा त्याचे जे अनर्थ आहेत तो अनर्थ वाढवत जाईल. परंतु आध्यात्मिक साधना ही त्या अनर्थातून मुक्त होण्यासाठी आहे. मनुष्य जीवन हे शुद्धीकरणासाठी आहे. म्हणून जेव्हा आपण पूजा अर्चनामध्ये म्हणतो ओम पवित्र पवित्र वा सर्व असताना गतोपी वाहय स्मररेत पुंडरीकाक्ष स बाह्य भ्यातरम शुची, तर ज्या प्रकारे आपण अपवित्र अवस्थेमध्ये आहेत किंवा पवित्र अवस्थेमध्ये आहेत, तर जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करत आहे, त्यांच्या नावाचं कीर्तन करत आहे, त्यांची सेवा करत आहे, त्यांच्या भक्तांच्या संघामध्ये आहेत, तोपर्यंत आपण शुद्ध अवस्थेमध्ये किंवा शुद्धता प्राप्त करण्याच्या अवस्थेमध्ये आपण येऊ शकतो. आणि म्हणून संपूर्ण जे शास्त्र आहे, जेवढं शास्त्र आहे, वेद आहे, ते पुराण आहे, संपूर्ण शास्त्राचा सार काय आहे तर सततम स्मर्तव्ये विष्णू. आणि भगवान श्रीकृष्णांचं विष्णूंचं नारायणांचं स्मरण करणे हे सार आहे. आणि विस्मृत्येन जातुतिष्ठ म्हणजे जर सर्वात आपल्याला अपायकारक किंवा धोकादायक काय असेल तर भगवंतांचं विस्मरण हे अपायकारक आहे किंवा धोकादायक आहे. आणि भगवंतांचं सतत चिंतन करण्यासाठी, भगवंतांचं सतत मनन करण्यासाठी, भगवंतांनी ह्या भौतिक जगामध्ये भगवंतांनी आपलं स्वतःचं नाव दिलेलं आहे, स्वतःचं रूप अर्चविग्रहाच्या मध्ये भगवंतांनी आपलं रूप दिलेलं आहे. आणि त्या आणि भगवंताचं स्मरण करण्यासाठी भगवंतांनी आपल्याला हे भागवत ग्रंथ दिलेला आहे, जेणेकरून आपण ह्या भगवंतांच्या लीला आहेत, त्यांच्या भक्तांच्या लीला, त्यांनी दिलेलं ज्ञान आहे गीतेसारखं, तर ह्या सर्व ज्ञानाचं आपण स्मरण करू शकू. पुन्हा चिंतन करू शकू, मनन करू शकू, त्यासाठी भगवंताने आपल्याला संपूर्णपणे सुव्यवस्था करून ठेवलेली आहे. फक्त जीवानी काय करायची, त्याची फक्त इच्छा व्यक्त करायची की मला ह्या सर्व अनर्थामधून बाहेर निघायचं आहे. जीव जेव्हा इच्छा करेल त्या इच्छेदाखल भगवंत त्या जीवाला तशा प्रकारचं मार्गदर्शन देतील, तशा प्रकारचे भक्त संघ देतील, तशा प्रकारचे गुरु देतील, तशा प्रकारची संस्था देतील, तशा प्रकारचा मंत्र देतील, तशा प्रकारची भगवंताला कथा ऐकण्यासाठी देतील. तर तेव्हा तो जीव ह्या भवबंधनातून मुक्त होण्यासाठी त्याला भगवंत हे मदत करत आहेत. आणि त्याचबरोबर त्यांचे भक्त हे त्या जीवाला मदत करत आहेत भवबंधनातून मुक्तीसाठी. आणि या ठिकाणी मग बघतो कशा प्रकारे पुढे जीव ह्या जेलमध्ये अडकलेला आहे. या ठिकाणी आपण पाहत आहे की कुठे आपल्याला जेल किंवा जेलचं वातावरण दिसत नाहीये, परंतु आपण सर्वजण या भौतिक जगामध्ये जेवढे जीव आहेत सर्वजण ह्या भगवंतांच्या मायाशक्तीच्या अधीन आहेत. आपण सर्व जेलमध्ये आहेत, परंतु जर जेलमधून बाहेर जायचं असेल तर आपल्याला त्या जेलरची परमिशन घ्यावं लागेल. तसं या जेलचे अधिपती जसं शिवजी आहेत आणि दुर्गा आहे, त्यांनी दुर्गा मातेने ह्या भौतिक प्रकृतीवर त्याची ती अधिष्ठात्री आहे तर तिने प्रभुत्व गाजवलेलं आहे शिवजीनी आणि पार्वतीनी. प्रत्येक जीवाला त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याच्या त्याच्या इच्छानुसार त्याला ते जन्म देत आहेत, तसे त्याची इच्छा पूर्ती करत आहेत. आणि तो जीव त्या जन्माच्या म्हणजे त्याचा जन्म झाल्यानंतर जो जसे कर्म करतो त्या कर्माच्या बळावरती तो पुन्हा त्याचं पुढचं शरीर तो काय करत आहे, प्राप्त करत आहे. तर आपल्याला ह्या जन्मदी अशा प्रकारचं हे शरीर भेटलेलं आहे, विशेष करून मनुष्य जीवन भेटलेलं आहे. म्हणजे मनुष्य जीवन तर अतिशय दुर्लभ आहे, पण अशा ह्या मनुष्य जीवना दुर्लभ अशा मनुष्य जीवनामध्ये येऊन आपल्याला ह्या जेलमधून बाहेर पडण्यासाठी संधी आहे. त्या शरीराचा त्या बुद्धीचा त्या मनाचा उपयोग करून आपण ह्या जेलमधून बाहेर जाऊ शकतो. आणि म्हणून त्या जेलरनी जसं एक भक्त सांगत होते की तिकडे बरेच ठिकाण जेल आहे, जसं पुण्यामध्ये येरवळा जेल आहे, कोल्हापूरला आहे, तिकडे मुंबईला जेल आहे, ठाण्यामध्ये जेल आहे, किंवा जे अतिशय खतरनाक जे कैदी आहेत त्यांच्यासाठी विशेष जेल आहे, त्या जेलचं नाव आहे तिहाड जेल, जे दिल्लीला आहे. त्या जेलमध्ये तर त्या जेलमधून कोणीही सुटू शकत नाही, सहजासहजी कोणी सुटू नाही, सुटू शकत नाही. त्या ठिकाणी अतिशय पहारेदार आहेत, तिकडे पोलीस आहेत, आणि अतिशय तटबंदी इमारती आहेत, जेणेकरून आपण जेल आहेत किंवा त्या तिथे दरवाजे आहेत, गेट्स आहेत, खिडक्या आहेत, द्वारे आहेत, त्या द्वारमधून त्या जेलरच्या परमिशन शिवाय कोणी निघू शकत नाही. तसं या भगवंतांनी त्या जीवाच्या इच्छेपूर्त करण्यासाठी भगवंतांनी हे भौतिक जगतमध्ये एक जेल बनवलेलं आहे. आणि त्या जेलमधून बाहेर निघण्यासाठी त्या जोपर्यंत त्या जेलरची परमिशन नाही, आणि जेलरची परमिशन केव्हा देतील, तर जेव्हा तो जीव तेव्हा तो जीव जो कैदी आहे त्या त्या जेलरची जेलरनी सांगितल्याप्रमाणे सेवा करणार नाही, तोपर्यंत तो या जेलमधून बाहेर निघू शकत नाहीये. जसं मग जसं भगवान शिव सांगत आहेत की भगवान श्रीकृष्ण हेच परमभोक्ता आहेत, किंवा ते परम नियंत्रक आहेत, ते परम स्वामी आहेत, त्यांची भक्ती आणि सेवा करणे हाच त्या जीवाचा किंवा त्या कैद्याचा हा एकमेव धर्म असला पाहिजे. आणि जेव्हा अशा जेलरनी सांगितल्यानुसार त्या जीवाने त्या सांगितलेनुसार काय केलं पाहिजे, त्यांनी त्याचं आचरण केलं पाहिजे, तर तेव्हा तो जीव आहे तो त्या जेलमधून बाहेर निघण्यासाठी हळूहळू तो आपले जे तीन प्रकृतीचे जे गुण आहेत, आदिभौतिक, आदिदैविक, आदि आध्यात्मिक, किंवा सत्व रजो तम गुण हे आहेत त्या त्या गुणांमधून तो हळूहळू सुटू शकतो. नाहीतर जोपर्यंत तो ह्या भवबंधनातून निघण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत या भवबंधनातून तो निघू शकत नाहीये. आणि म्हणून ह्या भौतिक जगामध्ये जरी आपण पाहत आहेत की अनेक प्रकारचे मोठमोठे राजा आहेत किंवा मोठमोठे नेते आहेत, मोठमोठे राजकारणी आहेत, अनेक ऐश्वर संपन्न व्यक्ती आहेत, लोक आहेत, परंतु त्या लोकांनाही काय केलेलं आहे, भौतिक प्रकृतीच्या द्वारे तीन गुणांमध्ये त्यांनाही पछाडलेलं आहे. कुणी म्हणू शकत नाही की मी कधी मरू शकत नाहीये, कुणी म्हणू शकत नाही मी कधी जन्म घेणार नाही, तर कुणी म्हणू शकत नाही की मी कधी आजारी पडणार नाहीये, तर कुणी म्हणू शकत नाही की कधी मी ह्या सर्व जे मला खाण्यासाठी लागत आहे किंवा मला जे काय माझं जीवन जगण्यासाठी सर्व वस्तू लागत आहेत कुणाची आवश्यकता नाही भासणार मला. तर त्या व्यक्तीने जीवन या ठिकाणी शरीर धारण केलेलं आहे म्हणजे त्याला ह्या भौतिक प्रकृतीच्या नियमाखाली त्याला चालावं लागणार आहे. आणि म्हणून जरी या भौतिक जगांमध्ये किती प्रकारचं ज्ञान असेल, भौतिक ज्ञान असेल, अतिशय सुंदर त्याच्याकडे संपत्ती असेल, ऐश्वर असेल, त्याचं नावलौकिकता असेल, त्याच्याकडे भरपूर त्याच्याकडे जे हे असेल या भौतिक जगामधलं संपूर्ण ऐश्वर असेल, तरीही तो व्यक्ती या भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या बाहेर जाऊ शकत नाही, म्हणजे जेलच्या बाहेर जाऊ शकत नाहीये. आणि जोपर्यंत तो एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपलं जीवन समर्पित करून तो आपलं जीवन जगत नाही तोपर्यंत तो या जेलच्या बाहेर निघू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी जो जीव आहे तो जीव हा का फसला जात आहे, कारण प्रत्येक व्यक्ती आपण पाहत आहेत की तो या सर्व अनर्थांमध्ये अडकलेला आहे. आणि विशेष करून जी त्या जीवांच्या हृदयामध्ये असणारी सुप्त अवस्थेमध्ये असणारी जी काही काम भावना आहे त्याद्वारे हा तो जीव तर त्याद्वारे जीव हा या ठिकाणी आसक्त झालेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो की कशा प्रकारे आपण जे अनर्थ आहेत तर अनर्थ आपल्याला प्रत्यक्षामध्ये दिसत तर नाहीत परंतु आपल्या हृदयामध्ये भरलेले आहेत, प्रत्यक्षामध्ये दिसत नाहीत, सुप्त अवस्थेमध्ये भरलेले आहेत, परंतु तेव्हा जेव्हा त्या अनर्थाला खत पाणी घातलं जातं तेव्हा तो अनर्थ लगेच वर येतो, तो आपल्याला त्रास देऊ लागतो. म्हणून त्या अनर्थांना खत पाणी न घालता आपण त्या अनर्थातून बाहेर कसं निघता येईल तर त्यासाठी त्या जीवाने प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारत आहेत की कशा प्रकारे जीव हा पाप कर्म करत आहे, त्याच्या हातून पाप कर्म होत आहे. आणि म्हणून याच्या उत्तरादाखल भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की त्या जीवानी केलेली जी काही इच्छा आहे त्या इच्छेमुळे तो जीव हा पाप कर्म करत आहे. आणि म्हणून पुढे मग तो जीव जेव्हा समजतो की ही गोष्ट माझ्यासाठी योग्य आहे, ती गोष्ट माझ्यासाठी योग्य नाहीये, मग त्यावेळी योग्य आहे की अयोग्य आहे कोणती गोष्ट, तर तो जीव कसा समजू शकतो, तर ज्यावेळी तो शास्त्राच्या द्वारे तो ज्ञान ग्रहण करेल, शास्त्राद्वारे. तर जेव्हा तो शास्त्राद्वारे शास्त्राचं म्हणजे भगवद्गीता जसं प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला भगवद्गीता वाचण्यासाठी आणि भगवद्गीता वाटण्यासाठी आपल्याला संधी मिळालेली आहे, तर त्या भगवद्गीतेचं वाचन करून, भागवताचं वाचन करून, चैतन्य चरितामृत या ग्रंथाचं वाचन करून त्याच्यामध्ये सखोल पद्धतीने ज्ञान दिलेले आहे, पण तो जीव त्या अज्ञानातून तेव्हाच मुक्त होऊ शकतो जेव्हा तो जीव या ज्ञानाचं श्रवण करेल किंवा पठन करेल, वाचन करेल, आणि ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये हळूहळू प्रमाणामध्ये अवलंब करेल, त्याचं पालन करेल, आचरण करेल. तर त्यो नंतर तर ही जीवाला इच्छा कुठून येत आहे, तर यामध्ये सांगितलेलं आहे की इच्छेमुळे त्या जीव हा त्याची श्रद्धा किंवा त्याचा स्वभाव आहे जीवामध्ये. प्रत्येक जीवाला वैयक्तिक अस्तित्व आहे आणि त्या जीवानी केलेली इच्छा आणि त्या जीवाचा असणारा स्वभाव, त्यामुळे त्या स्वभावाला अनुसरून किंवा त्याच्या इच्छेला अनुसरून व्यक्तीला या ठिकाणी जन्म प्रदान केला जात आहे तशा योनीमध्ये. कारण प्रत्येक जीव हा जसं सांगितलेलं आहे की जलजा नवलक्षानी, म्हणजे 84 लक्ष योनी त्याचं वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये. पण जे काही या भौतिक सृष्टीमध्ये निर्मिती केलेली आहे किंवा जे काही भगवंतांनी भौतिक सृष्टीची रचना केलेली आहे, तर त्याचं संपूर्ण वर्णन हे शास्त्रामध्ये दिलेलं आहे. प्रकृती काय आहे, प्रकृतीचे 3 गुण आहेत, 3 गुण हे कशाप्रकारे त्या जीवावर प्रभुत्व गाजवत आहेत, आधिदैविक म्हणजे काय, आधी आध्यात्मिक म्हणजे काय, आधी भौतिक म्हणजे काय, तर ह्या जीवावर जी काही जी भगवंतांनी केलेली कृपा आहे म्हणजे हे शास्त्र दिलेलं आहे. आणि त्या जीवाच्या स्वभावानुसार आपली श्रद्धा, जिथे आपली श्रद्धा कमी पडते त्या ठिकाणी जीवाचा स्वभाव वरत आहे. मग श्रद्धा कुठून येणार आहे, तर श्रद्धा ही शास्त्राच्या द्वारे प्राप्त होणारी आहे. कारण जेव्हा तू शास्त्र वाचेल की नाही की हो हे केलं पाहिजे हे नाही केलं पाहिजे, तर असं केलं तर मी जर ही क्रिया केली तर मला ह्याचं फळ असं भेटणार आहे. जर त्यांनी ह्या शास्त्रा किंवा गुरु किंवा साधूंच्या कृपेवरती तो जीव अवलंबून राहिला, त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा त्यांनी अवलंब केला, तर तो जीव ह्याद्वारे त्याची श्रद्धा ही विकसित होऊ शकते, बळकट होऊ शकते. जर मी पाप कर्म केलं तर मला अनेक प्रकारच्या नरकामध्ये यातना भोगावं लागतील. जर मी असं कार्य केलं किंवा मी असं कार्य केलं तर मला असं फळ प्राप्त होणार आहे, तर तो जीव याद्वारे जाणू शकतो की त्या श्रद्धेद्वारे आणि श्रद्धा ही शास्त्राद्वारे साधूंच्या द्वारे गुरूंच्या द्वारे तो प्राप्त करू शकतो. म्हणून त्या जीवानी आपल्या स्वधर्म स्वभाव आणि स्वरूप अवस्था प्राप्त करण्यासाठी त्यांनी एका गुरुच्या मार्गदर्शनाखाली राहून त्यांनी भगवंतांची भक्ती किंवा सेवा केली पाहिजे. आणि म्हणून याच्यासाठी आपण बघत आहेत की कशाप्रकारे दररोजच्या आपण जेव्हा आपण पूजा अर्चना करत आहेत तेव्हा आपण भूतशुद्धी करत आहेत, त्यामध्ये सांगितलेलं आहे की श्री चैतन्य महाप्रभू पण सांगत आहेत कशाप्रकारे नाहम विप्रो न च नरपती नापि वैश्यो न शूद्र, की मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, की मी ब्रह्मचारी नाही, मी ग्रस्थ नाही, मी वानप्रस्थ नाही, मी संन्यास नाही, तर मी जे शाश्वत रूपाने जे गोपींचे पती आहेत, जे संपूर्ण ब्रह्मांडाचे अनंत कोटी लोकांचे गोलोक धामाचे किंवा भौतिक जगाचे पती आहेत, त्या भगवान श्रीकृष्णांच्या मी दासांचा दास आहे. जीवाचा जीवेर स्वरूप होय कृष्ण रे नित्य दास, तर त्या भगवान श्रीकृष्णांच्या मी दासांचा दास आहे, मी एक अणुमात्रेमध्ये आहे. तर जीवाचा स्वभाव किती आहे, तर तो केशाग्र शतभागशे, म्हणजे केसाच्या 10,000 वा भाग म्हणजे तो जीवात्मा आहे आणि तो भगवंतांचा अंश आहे. आणि तोच अंश, भगवंतांचा जो अंश आहे, भौतिक जगामध्ये आल्यानंतर विचार करतो की मी या ठिकाणचा स्वामी आहे, मी भोक्ता आहे, आणि मी माझी इच्छा अशी आहे आणि म्हणून मला या ठिकाणी भोग घेण्याची त्या जीवाची इच्छा प्राप्त होती. आणि त्या भोग घेण्याची इच्छेमुळे त्याला जीवाला पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यूच्या ह्या जखड्यामध्ये त्याला जावं लागत आहे. आणि म्हणून 84 लक्ष येऊन भेटल्यानंतर त्याला मनुष्य जीवन हे अतिशय मौल्यवान आहे, मनुष्य जीवन. आणि म्हणून जसं भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं, वाचायला भेटतं की कशा प्रकारे मनुष्य जीवन हे अतिशय दुर्लभ आहे आणि त्या मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतरही आपल्याला भगवंतांच्या भक्तांचा संघ दुर्लभ आहे. आणि त्यामध्ये जे भक्त भगवंतांच्या नियमितपणे भगवत सेवेमध्ये लागलेले आहेत, भगवत कथेमध्ये लागलेले आहेत, भगवंतांच्या नाम जपामध्ये लागले, भगवंतांच्या प्रचारामध्ये लागले, तर अशा भक्तांचा संघ हा अतिशय दुर्मिळ आहे. आणि त्या भक्तांच्या संघामध्ये येऊन आपण करतोय काय, तर ही गोष्ट आपण आपल्या स्वतःला विचारली पाहिजे. तर अशा प्रकारे जेव्हा आपण ह्या सर्व नियमांचं पालन करू तेव्हा आपल्याला भगवंत त्यांचे भक्त आपल्याला मार्गदर्शन करतील. परंतु त्या जीवाने इच्छा केली पाहिजे की मला या ठिकाणाहून बाहेर निघायचं आहे, मला ह्या जेलमधून बाहेर निघायचं आहे. तर ज्यावेळेस जीव हा इच्छा करेल की मला ह्या भौतिक जगातील जेल आहे त्या जेलमधून बाहेर निघायचं आहे, केवळ इच्छाच करून चालणार नाही तर त्याला तसं नियमांचं पालन करावं लागेल, तशी त्याला क्रिया करावी लागेल, त्याला दररोजची सकाळी उठून साधना करावी लागेल, शास्त्राध्ययन करावं लागेल, सेवा करावी लागेल, गुरुच्या मार्गदर्शनाखाली त्याला राहून त्याला गुरुची कृपा ही प्राप्त करावी लागेल आणि भगवंतांनी सांगितलेल्या आज्ञेचं त्याला पालन करावं लागेल. म्हणून या ठिकाणी भगवंत जे आपल्याला मार्ग दाखवत आहेत ते या सर्व जीवाला जे जखडलेलं जी काम इच्छा आहे ते काम इच्छा म्हणून तो व्यक्ती कसा बाहेर निघू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारत आहे की कशा प्रकारे हाच जीव या त्यांनी केलेली इच्छा त्याच्यामुळे तो हे त्याच्यामुळे त्याच्या हृदयामध्ये ही जी अतृप्त काम इच्छा आहे ती तो उत्पन्न करत आहे किंवा इच्छा व्यक्त करत आहे. आणि मग जो भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो कशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण हे त्या अर्जुनाच्या प्रश्नादाखल अतिशय सुंदर उत्तर देत आहेत की कामेश क्रोधेश रजोगुण समद्भवा महाशनो महापात्मा विद्येनेम वैरिनम. की भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुन, रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो, तोच या जगाचा सर्व भक्षक महापापी शत्रू आहे. तर जीवाचा मुख्य शत्रू कोण आहे तर हा काम आहे. तर जर त्या कामावरती विजय प्राप्त करायचा असेल तर भगवंतांनी सांगितलेल्या जे काही युद्ध कौशल्य आहे त्याचं आपल्याला पालन केलं पाहिजे. जसं कुठे आपण जर सैनिक म्हणून लढण्यासाठी गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी सर्व काही माहिती सांगितलं जाईल, तुम्हाला तशा प्रकारचे कपडे दिले जातील, तुमच्या हातामध्ये गन दिली जाईल आणि त्या ठिकाणी सर्व काही आपल्याला एकदम सुरक्षा कवच दिलं जाईल. आणि त्या ठिकाणी भगवंतांनी आपल्याला सुरक्षा कवचही दिलेलं आहे, परंतु कसं लढायचं तेही सांगितलेलं आहे. आणि भगवंतांनी सांगितल्यानुसार जर आपण त्या युद्धामध्ये राहून किंवा तसे कपडे घालून आणि तशा सैनिकांच्या मध्ये राहून आपण त्या जो शत्रू आहे आपला त्या शत्रूवर आपण विजय प्राप्त करू शकतो असं भगवंत सांगत आहेत. आणि जर पुढे सांगितलं आहे की हा काम कुठं निवास करत आहे तर तो काम हा जीवाचा मुख्य शत्रू आहे. जे कोणी हा जगामध्ये सर्व जीव ये जन्मलेले आहे जन्म घेत आहेत तर त्या जीवांचा मुख्य शत्रू आहे काम. तर ज्याप्रमाणे पुढे अॅनॉलॉजी देत आहेत की ज्याप्रमाणे धुरा आणि अग्नी आणि धुळीने आरसा आणि वाऱ्याने गर्भ वसला जातो त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादला जातो आहे. तर अशा प्रकारे काम दिसत नाहीये परंतु तू काम आहे तर ते सांगितले. आणि पुढे सांगितलं आहे की आवृत्त ज्ञान मेतेन ज्ञानिनो नित्य वैरिनाम कामरूपेन कोणत्या दुष्परेन नलेनच. की ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्य शत्रूद्वारा आच्छादित केली जाते. काम कधीच संतुष्ट होत नाही आणि तो अग्निप्रमाणे जळत राहतो. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये जर आपण इंधन घातलं तर त्या अग्नी हा आणखीन भडकणार आहे, तसं जरी जीवाने या ठिकाणी अनेक प्रकारच्या काम इच्छा तृप्ती करण्यासाठी जरी प्रयत्न केला तर काम म्हणजे जसं चैतन्य चरितामृतमध्ये सांगितलेलं आहे की काम म्हणजे काय, तर सांगितलं आहे की आत्मेंद्रिय प्रीतिवांच्या तारे बोली काम, कृष्णेंद्रिय प्रीतिवांच्या ताळ धरे प्रेम नाम. तर या ठिकाणी जीव हा स्वतःच्या इच्छेसाठी जे जे करत आहे, तो सिनेमा बघत आहे, तो गाणे बघत आहे, त्यानंतर तो त्याला खाण्यासाठी चांगल्या चांगल्या वस्तू पाहिजेत, त्याला फिरण्यासाठी गाडी पाहिजे, स्वतःच्यासाठी जे काय पाहिजे त्याला आत्मेंद्रिय प्रीतिवांच्या तार बोले काम, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी जेही पाहिजे त्याला, त्याला सुंदर सुंदर अतिशय सूट बूट काय पाहिजे त्याला अतिशय सुंदर, तर जे काही त्याच्यासाठी आवश्यकता आहेत तर त्या सर्व गोष्टी त्याच्या स्वतःच्या तृप्तीसाठी ज्या गोष्टी पाहिजेत तर ते म्हणजे काम आहे. पण कृष्णेंद्रिय प्रीतिवांचा तार बोले प्रेम धर प्रेम नाम, तर जो कृष्णाच्या संतुष्टीसाठी जो त्या वस्तूंचा वापर करत आहे, भगवंताच्या प्रत्येक गोष्टीचा वस्तूचा वापर तो भगवंतांच्या सेवेसाठी आणि भगवंतांना प्रसन्न देण्यासाठी करत आहे. तर भक्तांच्याकडे मोबाईल आहेत, लॅपटॉप आहेत, पण त्या सर्व वस्तूचा गाडी आहेत, बस आहे, तर त्या सर्व वस्तूचा वापर ते भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आणि भगवंतांच्या प्रचारासाठी करत आहेत. ते आणि ह्या टेक्नॉलॉजीचा वापर ते भगवंतांच्या सेवेमध्ये आणि प्रचारामध्ये करत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की कृष्णेंद्रिय प्रीतिवांचा तार धरे प्रेमनाम, तर कृष्णाच्या इच्छेसाठी आपण जे काही करू ती आहे भगवत प्रेम, किंवा भगवंतांच्या संतुष्टीसाठी जे काही वस्तूचा आपण वापर करणार आहे तर त्या सर्व आपल्याला भगवत प्रेम प्राप्त करून देणार आहेत. आणि म्हणून या भौतिक जगामध्ये असं कुठेही आपल्याला दिसत नाही, बाहेर गेलो तर आपल्याला मोठमोठे बिल बोर्ड दिसतील, तर तिकडे काही आवश्यकता नाही त्या ऍडव्हर्टाइजला, त्या स्त्रीची तिथं जाहिरात करण्याची, तरी पण त्या ठिकाणी स्त्रीची जाहिरात केली जात आहे. कारण या ठिकाणी या भौतिक जगामध्ये काम कसा वाढवायचा ते शिकवत आहेत, पण आध्यात्मिक जगामध्ये उलट आहे की काम कसा कमी करायचा ते शिकवत आहेत आपल्याला. तर हे आहे आध्यात्मिक जगत आणि हे आहे भौतिक जगत. आणि मग जोपर्यंत आपण आध्यात्मिक ज्ञानामध्ये उन्नत होत नाही तोपर्यंत काय होणार नाही, आपल्याला ह्या ज्या इच्छा आहेत, जे स्वभाव आहे, स्वरूप आहे आपलं, तर त्या स्वरूप स्वभाव आणि त्या इच्छातून आपण मुक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्या जसं सांगितलेलं आहे की भक्तिरसाम सिंधू मध्ये सर्वोपाधी विनिर्मुक्तवन तत् परत्वेन निर्मूलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते, तर सर्व ज्या काही या भौतिक जगामध्ये जीवाला उपाधी घेऊन जीव हा आलेला आहे की मी हा आहे, मी तो आहे, तर त्या सर्व उपाधीमधून तो जीव हा पूर्णपणे निघत नाहीये. जसं श्री चैतन्य महाप्रभू सांगितलं, नाहा मी प्रवणाचे नरपती, तर तसं त्या उपाधीतून जोपर्यंत मुक्त होणार नाही तोपर्यंत जीव हा या भवबंधनामधून सुटू शकत नाहीये. आणि मग जसं जसं ब्रह्माजी सांगत आहेत, ते ब्रह्माजी सांगत आहेत की कशा प्रकारे भगवंतांना प्रार्थना करत आहेत, तत्तेनु कंपा सुसमिक्षमान भुंजा तेव्हा कृतक विपात विद्वान कशा प्रकारे ब्रह्माजी प्रार्थना करत आहेत की मी भगवान श्रीकृष्णांना मनानी हृदयानी वाणीने मी त्यांना नमस्कार करत आहे आणि त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करत आहे. जे काही मला तुम्ही दिलेलं आहे, माझ्या कर्मानुसार मला भेटलेलं आहे, मला जे माझं शरीर भेटलेलं आहे, त्या भगवंतांना ते धन्यवाद अर्पण करत आहेत. आणि कोण व्यक्ती भगवंतांच्या धामाला जाण्यासाठी पात्र आहे, जो नेहमी भगवंतांचा त्यांच्या भक्तांचा ऋणी आहे, म्हणजे तो त्यांचे थँक्यू धन्यवाद म्हणत आहे की मला तुम्ही जे काही मला आजपर्यंत तुमच्या कृपेने भक्तांच्या कृपेने भगवंतांच्या कृपेने जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे तो त्यांचे आभार व्यक्त करत आहे. आणि आपल्याला या भौतिक जगामध्ये राहत असताना कोणी ना कोणीतरी आपल्याला मदत करत आहे, प्रत्येक व्यक्तीची आपल्या प्रगतीसाठी मदत ही होत आहे. असं म्हणू शकत नाही की मी सर्व गोष्टीमध्ये परिपूर्ण आहे, तर भगवंतांच्या आणि भगवंतांच्या भक्तांच्या कृपेने आपण भक्तीच्या मार्गावर आरूढ झालेला आहोत. आणि म्हणून या ठिकाणी ब्रह्माजी प्रार्थना करत आहेत की या सर्व उपाधीतून मुक्त होऊन मी भगवंताचे आभार व्यक्त करत आहे, ते हृदयाच्या द्वारे मनाच्या द्वारे वाचेतेद्वारे त्यांचे धन्यवाद व्यक्त करत आहे. आणि असाच व्यक्ती तो व्यक्ती भगवंतांच्या धामामध्ये जाण्यासाठी पात्र व्यक्ती आहे. आणि म्हणून पुढे याच्यामध्ये सांगितलं आहे भगवद्गीतेच्या उपदेशामध्ये तुम्ही सांगितलं की जोपर्यंत व्यक्ती हा उपाधी आणि आसक्ती आणि त्याच्या जी असणारी त्याची जी वासना आहे त्या वासनेच्या इच्छेमुळे ह्या भौतिक जगामध्ये तो प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे, जोपर्यंत ती त्या जीवाची प्रभुत्व गाजवण्याची जी प्रभुत्व गाजवण्याची जी इच्छा आहे ती नष्ट होत नाही किंवा तो त्या इच्छा नष्ट करत नाही प्रभुत्व गाजवण्याची किंवा तो सोडत नाही जीव तोपर्यंत जीव हा भगवंतांच्या धामामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर अशा प्रकारे प्रभुपादांनी त्यांच्या ग्रंथामध्ये अतिशय सुंदर रीतीने हे दिलेले ज्ञान आहे तर त्या ज्ञानाचा अवलंब आपण आपल्या जीवनामध्ये करू शकतो आणि तेच ज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये पालन करून त्याचं श्रवण करून त्याचं पठन करून आपण इतरांना त्याच ज्ञानाचं आपण वितरण करू शकतोय. गीता भागवत चैतन्य चरितामृत या ज्ञानाच्या द्वारे आपण त्यांना ज्ञान देऊन त्याचं पालन करण्यासाठी त्यांना प्रेरित करू शकतो त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. तर अशा प्रकारे जीवाचा जो आहे शत्रू आहे त्या शत्रूवर कसं विजय मिळायचं तर भगवंत आपल्याला पुढे सांगत आहेत की पुढे तर ह्या कामरूपी जो शत्रू आहे तो हा जीव ही इंद्रिय. तर काम कुठे कुठे आहे तर अजून प्रश्न विचारत काम कुठं कुठं आहे तर इंद्रियामध्ये आहे मनामध्ये आहे बुद्धीमध्ये आहे आणि म्हणून मन बुद्धी आणि इंद्रियाच्या पलीकडे आत्मा आहे जो आत्मा भगवंतांचा अंश आहे आणि जोपर्यंत तो आत्मा भगवंतांच्या सेवेमध्ये लागत नाही तोपर्यंत तो जो जीव आहे तोपर्यंत तो जीव हा या मनाला बुद्धीला आणि इंद्रियांना तो नियंत्रण करू शकत नाही आणि म्हणून पुढे भगवंत सांगत आहेत की एवं बुद्धे परम बुद्ध्या संस्थाभ्या आत्माना जही शत्रु महाबाहो काम रूपम दुरासदम. की आपण स्वतः भौतिक इंद्रिय मन आणि बुद्धी यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून हे महाबाहो अर्जुन मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीच्या द्वारे म्हणजे कृष्ण भावनेमध्ये स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शत्रूद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त करू शकतो. तर अशा प्रकारे आपण कृष्ण भावनेमध्ये उन्नत होऊन कृष्ण भावनेमध्ये संलग्न होऊन आपलं मन बुद्धी आणि इंद्रिये यांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावून आपण या कामावर विजय प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला ज्ञान प्रदान करत आहेत. जय श्री प्रभुपाद की. ग्रंथरा श्रीमद भागवत महापुराण की. समवेत गौर भक्त वृंद की. जय श्री प्रभुपाद की.